नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर 60% मतदान. 13 राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 88 लोकसभा सुवातां खातीर 1202 उमेदवारांचो राजकीय फुडार. मतदान यंत्रांनी सीलबंद. 5व्या पांवड्याच्या लोकसभा वेंचणुके खातीर अधिसुचोवणी वेंचणूक आयोगान केली जारी. 3र्या आनी 4थ्या पांवड्यावेल्या वेंचणूक प्रचाराक नेट. जम्मू आनी काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या नवपुरा वाठारात चकमकीत सुरक्षा दळांनी दोघा आतंकवाद्यांक मारले. गोयात भाजपा आयज फोडटा जाहीर प्रचाराचो नाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आयज सांजे साकवाळे जनसभा. 3र्या पांवड्यावेल्या वेंचणुकेंत एनडीए इंडिया आघाडीचो प्रचार निमण्या पांवड्यार. भारतीय हवामान खात्याची अस्तंत बंगाल आनी ओडिशात काजळाच्या ल्हाराविशी रेड अलर्ट. गोंय कोकणात तापमान वाडपाचो अदमास. आनी आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत पंजाब किंग्सान कोलकाता नायट रायडर्साक हारयले 8 गड्यांनी. आता पुराय खबरो. लोकसभेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर काल सरासरी 60% मतदान झाले. ह्या पांवड्यार 13 राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 88 लोकसभा सुवातां खातीर मतदान झाला. खेरीज आवटर मणिपूर लोकसभा विधानसभे खातीरूय ह्या पांवड्यार मतदान झाले. 88 लोकसभा सुवातांनी केरळात 20, कर्नाटकात 14, राजस्थानात 13, उत्तर प्रदेशात 8, महाराष्ट्रात 6, मध्य प्रदेशात 6, आसाम आणि बिहारात दरेकी 5, अस्तंत बंगाल आणि छत्तीसगडात दरेकी 3, जाल्यार मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू आणि काश्मीरात दरेकी 1 सुवातेर मतदान झाला. 88 मतदारसंघांनी 1202 उमेदवार ह्या पांवड्यार वेंचणूक रिंगणात आसात. 7 पांवड्यांनी लोकसभेची वेंचणूक जातली. पहिल्या पांवड्या खातीर 19 एप्रिलाक 17 राज्य आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवातां खातीर मतदान जाला. पहिल्या पांवड्यार 1625 उमेदवार आशिल्ले. अरुणाचल प्रदेश आनी सिक्कीम विधानसभांच्यो वेंचणुकोय पहिल्या पांवड्यार जाल्यात. 4 जणांक 7वी पांवड्यांची मेळून एकठांय मतमेजणी जातली. 3र्या पांवड्यावेल्या वेंचणुकेच्या प्रचाराक नेट आयला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे खडेगाट प्रचारक फुडारी आपापल्या पक्ष आणि आघाडीच्या उमेदवारांखातीर मतदारांक ओढून प्रचारसभा आणि रोड शो करीत आसात. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची अस्तंत बंगालच्या माल्डात आणि बिहारच्या मुंगेर आणि अरारियात एनडीए उमेदवाराच्या प्रचाराखातीर सभा झाली. राज्याच्या जंगलराज्यात मुंगेराची सगळ्यात चढ दयना झाली. जदयू आणि भाजपाच्या आघाडी सरकारान मुंगेरच्या जनतेक हे परिस्थितीतल्यान भायर काढले. भारताक रणनितीक आणि आर्थिक नदरेन विकसित करपाखातीर कौल दिवपाची ही वेंचणूक अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. दुसरे वटेन इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या फुडारांच्योय 3र्या आणि 4थ्या पांवड्यावेल्या वेंचणूक प्रचाराखातीर सभा जायत आसात. तृणमूल काँग्रेसीच्यो मुखेली ममता बॅनर्जी हांची घातल मतदारसंघात सभा झाली. केंद्र सरकार अस्तंत बंगालाक निधी पुरवण करिना म्हण ममता हांणी टिका केल्या. काँग्रेसीच्या फुडारी राहुल गांधी हांची कर्नाटकाच्या विजयपुरात जनसभा झाली. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेर आयल्यार घराब्यातल्या दरेक बायलेक वर्साक 1 लाख रुपया आणि तरणाट्याक 1 वर्साची एप्रेंटिसशीप दिवपाचे उत्तर तांणी दिला. लोकसभेच्या वेंचणुकेत 4थ्या पांवड्यावेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाची मुजत सोपल्या उपरांत काल उमेदवारी अर्जांची छाननी झाली. उमेदवारी फाटी घेवंक सोमार 29 एप्रील मेरेन मुजत आसा. 13 मेक जावपा आशिल्ल्या ह्या वेंचणुकेंत 9 राज्य आनी 1 केंद्रशासित प्रदेशांत मेळून 92 लोकसभा सुवातां खातीर मतदान जातले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा, अस्तंत बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि जम्मू काश्मीरात ह्यो वेंचणुको जातल्यो. मध्य प्रदेशात 4थ्या आणि निमण्या पांवड्यार वेंचणुके खातीर 101 उमेदवारांचे 154 उमेदवारी अर्ज आयिल्ले. तेलंगणात लोकसभेच्या 17 सुवातां खातीर 890 उमेदवारांचे 1488 अर्ज आयल्यात. इतले मजगती 5व्या पांवड्याच्या लोकसभा वेंचणुके खातीर काल अधिसुचोवणी वेंचणूक आयोगान जारी केल्या. ह्या पांवड्यार 6 राज्य आनी 2 केंद्रशासित प्रदेशांनी 49 सुवातां खातीर मतदान जातले. तातूंत उत्तर प्रदेशात 14, महाराष्ट्रात 13, अस्तंत बंगालात 7, ओडिशा आनी बिहारात दरेकी 5, झारखंडात 3 आनी जम्मू आनी काश्मीर आनी लडाखात दरेकी 1 खासदाराचे सुवातेचो आसपाव आसा. उमेदवारी दाखल करूंक 3 मे मेरेन मुजत आसतली. ह्या पांवड्यार 20 मेक मतदान जातले. खेरीज ओडिशात दुसऱ्या पांवड्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीरूय काल अधिसुचोवणी जारी केल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. आयज दक्षिण गोंयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या प्रचारसभेन भाजपाच्या स्टार प्रचारकांच्यो जाहीर प्रचार आणि जनसभा सुरू जातल्यो. साकवाळे बीच फिलानी लागसार बिर्ला मंदिराच्या वाठारात प्रधानमंत्र्यांची सभा जातली. सभेक 50,000 लोक येवपाचो अदमास भाजपाच्या थळाव्या फुडाऱ्यांनी उक्तायला. प्रधानमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था तसंच हजारांनी लोकांच्या येवपा वचपाचे आणि गर्दीच्या नदरेन येरादारी वेवस्थापनाचो आराखडोय भाजपा पुलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चालीक लायला. वेर्णा दाबोळे मार्गार दनपारा एकासावन मोठ्या म्हालवाऊ गाड्यांक यो वच करूंक बंदी आसतली. त्या मार्गार गाड्यांचे पार्कींग करूंक मेळचे ना अशी भौशीक कळवणी मार्ग अधिकाऱ्यांनी जारी केल्या. प्रधानमंत्र्यांच्या या सभेन भाजपाचे मतांचे बळगे आणिक वाडटले, कार्यकर्ते आणि फुडाऱ्यांक उर्बा मेळटली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळा. या उपरांत गोंयांत घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भू येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी अशा स्टार प्रचारकांच्यो सभा जावपाच्यो आसात. काँग्रेस पक्षानूय आपल्या 40 स्टार प्रचारकांची वळेरी जाहीर केल्या. येता त्या सप्तका सावन काँग्रेस फुडाऱ्यांच्यो गोंयांत सभा सुरू जातल्यो. ह्या स्टार प्रचारकांमदी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, सोनिया गांधी, काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तशेंच कर्नाटकातल्या काँग्रेस फुडाऱ्यांचो आसपाव आसा. गोंयांत लोकसभेच्या 2 सुवातां खातीर 7 मेक मतदान जातले. उत्तर गोंयच्या सुवातेर सध्या 5 फावट प्रतिनिधित्व केल्ले खासदार आनी केंद्रीय पर्यटन, मंदरा, जहाज येरादारी आनी उदकामार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक भाजपाकडच्यान आनी दक्षिण गोंयातल्यान काँग्रेसचे फ्रांसिस्को सार्दिना प्रतिनिधित्व करीत आसात. ह्या लोकसभा वेंचणुकेक लेगीत भाजपान उत्तर गोंयात श्रीपाद नाईक हांकांच उमेदवारी दिल्या, मात दक्षिण गोंयात पल्लवी धेंपे ह्या नव्या चेहऱ्याक उमेदवारी दिल्या. तर काँग्रेसीन उत्तर आणि दक्षिण गोंय लोकसभा सुवातां खातीर माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि विद्यातो फर्नांडीस हांची नावा जाहीर केल्यात. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातले 100% मतदानाचे व्हीव्हीपॅट प्रणालींवरवी खात्री करपाविशी तशेंच आदल्या सारखी मतपत्रिकांनी वेंचणूक घेवपाविशी याचिका सर्वोच्च न्यायालयान न्हयकारल्यात. न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता हांच्या खंडपीठान काल हो निकाल दिलो. वेंचणूक आयोगाकडच्यान काय तांत्रिक गजालींविशी खात्री करून खंडपीठान काल निकाल दिलो. आदली मतपत्रिकांची व्यवस्था वेंचणुकेत परत लागू करप, ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रणालींचो मत तपासपाक 100% वापर वा मतदारांक व्हीव्हीपॅट स्लीप दिवपाची याचिकादारांची मागणी खंडपीठान न्हयकारली. मात ईव्हीएमात वेंचणूक चिन्हां लोड केल्या उपरांत मतदान यंत्र सील करप तशेंच मतदान आनी निकाला उपरांत 45 दीस मेरेन वेंचणूक चिन्हां आशिल्ले यंत्र तशें सांबाळून दवरप अश्यो गजाली वेंचणूक आयोगाक न्यायालयान चालीक लावपाक सांगल्यात. यंत्रांचे सिलिंग उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींचे हजेरीत जाऊंक जाय. उमेदवाराक दुबाव असल्या मतदारसंघातली 5% मतदान यंत्रां तांत्रिक जाणकारांवरवी तपासून घेऊंक मेकळीक आसतली, मात ते खातीर लागता तो खर्च उमेदवारान उखलचो पडटलो. ईव्हीएमात दोष दिसल्यार उमेदवारांकडच्यान खर्च वाशील जावचो ना. जम्मू आणि काश्मीरच्या उत्तरी वाठारात बारामुल्ला जिल्ह्याच्या नवपुरा वाठारात झालेल्या चकमकीत सुरक्षा दळांनी दोघा आतंकवाद्यांना मारून उडयले. दोघा आतंकवाद्यांची वळख सोदप चालला. त्यांच्याकडच्यान महत्वाचे दस्तावेज आणि सामग्री जप्त केल्या. नवपुरात शोध आणि नाकाबंदी मोहीम चालू असताना पोलीस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ यांच्या जोड मोहिमेवर काल ही चकमक सुरू झाली. भारतीय हवामान खात्यान अस्तंत बंगाल आणि ओडिशात कालोराच्या लहराविषयी रेड अलर्ट जारी केला. तसंच कोकण आणि गोय धरून त्रिपुरा, केरळ, कर्नाटकाची दर्यादेग, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, आसाम, मेघालयात 28 एप्रिल मेरेन तापमान वाढ असतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. भारताच्या उदेंते आणि दक्षिण वाठारातही या 5 दीस कालोराच्या लहराची परिस्थिती उपरासपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. अस्तंत बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, मध्य कर्नाटका आणि आंध्र प्रदेशाच्या दर्यादेग वाठारांनी कालोराच्या लहर पातळपाचो अदमास असा. तशेंच मध्य भारत, उत्तरी अस्तंत भारत आणि हिमालयन वाठारांनी 29 एप्रिल मेरेन पावस पडपाचो अदमासूय उक्तायला. आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत पंजाब किंग्सान कोलकाता नायट रायडर्साक 8 गड्यांनी हारयले. कोलकातात इडन गार्डन्स मैदानाचेर काल जाल्ल्या खेळात कोलकाता नायट रायडर्सान आदी फलंदाजी करताना थारायल्ल्या 20 षटकांनी 6 गड्या वगडा 261 धावण्यो केल्यो. पंजाब किंग्सान जैता खातीर जाय आशिल्ले 262 धावण्यांची मोख 8 बॉल बाकी असताना 2 गड्या वगडावन हुपली. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या 2 पावण्या खातीर 60% मतदान, 13 राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांनी मिळून 88 लोकसभा सुवातां खातीर 1202 उमेदवारांचं राजकीय फुडार मतदान यंत्रांनी सीलबंद. 5 पावण्याच्या लोकसभा वेंचणुके खातीर अधिसुचोवणी वेंचणूक आयोगान केली जारी. 3 आणि 4 पावण्यावेल्या वेंचणूक प्रचाराक नेट. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या नवपुरा वाठारात चकमकीत सुरक्षा दळांनी दोघा आतंकवाद्यांक मारले. गोंयात भाजपा आयज फोडटा जाहीर प्रचाराचो नाल्ल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आयज सांजे साकवाळे बिर्ला जनसभा 3 पावण्यावेल्या वेंचणुकेत एनडीए इंडिया आघाडीचो प्रचार निमण्या पावण्यार. आणि आयपीएल क्रिकेट खेळ सर्तीत पंजाब किंग्सान कोलकाता नाईट रायडर्सक हारयले 8 गड्यांनी आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.